झखर्या अध्याय 4 दीपवृक्ष व जैतुनाची झाडे। मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने एखाद्या मनुष्यास झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले। मग देवदूताने मला विचारले, तुला काय दिसते? मी म्हणालो, मला भरीव सोन्याने बनलेला दीपवृक्ष ज्याच्यावर एक वाटी आहे असे दिसत आहे। त्यावर 7 दिवे आहेत, त्या वाटीतून 7 नळ्या काढल्या आहेत। प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे। वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते। वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येक एक एक जैतुनाचे झाड आहे। माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, प्रभू या गोष्टीचा अर्थ काय? तो देवदूत मला म्हणाला, तुला या गोष्टीचा अर्थ माहीत नाही? मी म्हणालो, नाही प्रभू। मग त्याने मला सांगितले, हा जरुबाबेलला परमेश्वराचा संदेश आहे, तो असा, बलाने नव्हे अथवा शक्तीने नव्हे तर केवळ माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल। सैन्याधीश परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत। हे उंच पर्वता, तू कोण आहेस? तू जरुबाबेला समोर सपाट प्रदेश होशील, तो त्यावर अनुग्रह अनुग्रह असा गजर करीत शिखर पुढे आणील। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे, जरुबाबेलाने माझ्या मंदिराचा पाया घातला आहे आणि त्याचेच हात हे मंदिर बांधून पूर्ण करतील। तेव्हा तू समजशील की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे। लहानशा आरंभाच्या दिवसास कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे 7 दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत। ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात आणि ते जरुबाबेलाच्या हाती ओळमा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील। मग मी झखर्या त्यास म्हणालो, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एक एक जैतुनाचे झाड काय आहेत? मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतुनाच्या 2 शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या, त्यातून तेल वाहत होते, याचा अर्थ काय? तेव्हा देवदूताने मला विचारले, तुला या गोष्टीबद्दल माहिती नाही? मी म्हणालो, नाही महाराज। तेव्हा देवदूत म्हणाला, परमेश्वराची सेवा करण्यासाठी संपूर्ण पृथ्वीतून निवडलेल्या 2 अभिषिक्तांची ती प्रतीके आहेत।